चीनीमंडी.com पॉडकास्ट।
जीएसटी दरवाढीचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही, निर्मला सीतारामन। एकीकडे मंदीच्या प्रभावामुळे अर्थव्यवस्थेला बेजार केलं असताना भारत 5 ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी कशी बनेल यासाठी सरकार आवश्यक उपाययोजना करत आहे। विविध संस्थांनी GDP बाबत व्यक्त केलेले अंदाज पाहण्यात आपण वेळ दौडत नाही असं सांगून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी GST दरवाढीचा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नाही, त्यामुळे कोणतीही वस्तू महागणार नाही असं स्पष्ट केलं। भारताला 5 ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी बनवण्याची अपेक्षा आणि त्यासाठी आवश्यक उपाययोजनाबाबत आयोजित करण्यात आलेल्या परिषदेत त्या बोलत होत्या। या परिषदेत सीतारामन यांनी मंदी, बेरोजगारी, GST संकलन आणि राज्यांचा परतावा या मुद्द्यांवर विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली। सीतारामन म्हणाल्या की आता वस्तू महाग होणार नाहीत, GST दरवाढीचा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नाही। या बदल्यात सरकार वस्तूंचा खप वाढवण्यासाठी पावलं उचलत आहे, लोकांच्या हातातील पैसा वाढावा यासाठी प्रयत्न केले जात असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं। तसंच GST संकलनात वाढ होत असून अर्थव्यवस्था झपाट्यानं सुधारत आहे। महाराष्ट्र, केरळ सारख्या राज्यांनी GST परतावा लवकर मिळावा अशी मागणी केली आहे। त्यावर बोलताना सीतारामन यांनी सांगितलं की राज्य सरकारांना GST परतावा देणं बाकी आहे, मात्र GST कर संकलनात घसरण झाल्यानं हा परतावा देण्यास उशीर झाला आहे। GST परताव्याबाबत सरकार लवकरच निर्णय घेईल असं त्यांनी सांगितलं।